मित्र हो, आतापर्यंत आपण जी गाणी ऐकलीत ती गाणी गायली होती शैला चिखले, संतोष नायक, के रामा राजा, के पी राजा, उमा मुरली, ऐश्वर्या भावे यांनी. आता जे गाणं तुम्ही ऐकणार आहे ते गाणं गायलंय विनोद कदम यांनी. आतापर्यंत गाण्याच्या अगोदर हिरोंनी धमाल केली, आता गाण्यातच ते कमाल करणार. ते काय गाणार काय करणार मला माहीत नाही. ते गाणं ऐकूया हम लोग.
यार हिरो न दावली कमाल, मजा बगावला आयली धमाल, मजा बगावला आयली धमाल. यार हिरो न दावली कमाल, मजा बगावला आयली धमाल, मजा बगावला आयली धमाल.
माझ्या हातचं बघून हसतो का रे? नेहमी माझी टिंगल करतो जमायला, पण तुला काय माहित या हातचटी मध्ये हवा कशी वर खाली वर खाली खेळत राहते. जमायला तुला पण पाहिजे का? देतो पण हसू नको, नाही तर तोंडात देईन जमायला तुझ्या बोंबला.
दादा कोंडके मारते झोर, उभा हाय सगळ्यांचे मोर. दादा कोंडके मारतय झोर, उभा हाय सगळ्यांचे मोर. तो अमिताभ झालाय हमाल.
फानूस बनकर जिसके हिफाजत हवा करे, वो शम्मा क्या बुझे जैसे रोशन खुदा करे. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना मुमकिन नहीं, ना मुमकिन है, क्योंकि रिश्ते में हम सबके बाप होते हैं और नाम है शहंशाह.
राजकुमार हुल्ले भरते, नाना जोरीला भावलय मारते. राजकुमार हुल्ले भरते, नाना जोरीला भावलय मारते. त्याची मिजास काय रे बघा.
कुछ लोग हमें सलाम करते हैं, कुछ लोग हमें बदनाम करते हैं. 100 बार किए सदे साथी, वो अपना काम करते हैं और हम अपना काम करते हैं. क्योंकि जानी हम इतिहास लिखते नहीं, इतिहास बनाते हैं. क्योंकि हम कुमारों के कुमार राजकुमार हैं.
हायरे शत्रु हराम खोर, त्याचे जोरीला 17 पोर. हायरे शत्रु हराम खोर, त्याचे जोरीला 17 पोर. शक्ती म्हणतय आता काय कराल.
आओ दातूर है, मैं बहुत हरामी किस्म का आदमी हूँ. मैं आज के कलयुग का रावण हूँ. आओ लोग मुझे कहते हैं शक्ति, लेकिन मैं शक्ति का पूर नहीं हूँ. मैं शक्ति के नाम पे कलंक हूँ, क्योंकि लोग मुझे प्यार से शैतान कपूर कहते हैं.
यार हीरो न दावली कमाल, मजा बगावला आयली धमाल, मजा बगावला आयली धमाल. यार हिरो न दावली कमाल, मजा बगावला आयली धमाल, 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 मजा बगावला आयली धमाल.